दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ते निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 2472253. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्यक सौरभ शिंदे यांचं. निर्माती गायत्री बस्ते. श्रोतेहो, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आज आपण जॉन्डिस ह्या विषयावर बोलणार आहोत. जॉन्डिस म्हणजेच कावीळ. बेसिकली जॉन्डिसबद्दल जेवढे आपल्याला समजतं त्यापेक्षा जॉन्डिसबद्दलची आपली गैरसमजूत खूप जास्त आहे. आता जॉन्डिस हे नाव कुठून आलं? तर जॉन हे एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ आहे पिवळा. तर जेव्हा आपले डोळे पिवळे दिसायला लागतात त्याला जनरली जॉन्डिस म्हटलं जातं. आता असं पण बऱ्याच वेळेस निदर्शनास येतं की पेशंटला जेव्हा भूक कमी लागायला लागते किंवा रक्त कमी झालेलं असतं किंवा अनेक अशा दुसऱ्या व्याधी असतात तर त्या घेऊन पेशंट आमच्याकडे येतात आणि पेशंट आम्हाला म्हणतं की आम्हाला कावीळ झाली आहे. आता कावीळ ह्या शब्दाची एक प्रचंड भीती असते लोकांमध्ये आणि जर कुणी कावीळचं निदान केलेलं असेल तर पेशंटमध्ये बरेच गैरसमजुती निर्माण होतात आणि योग्य तो सल्ला पेशंट न घेता कावीळ ह्या शब्दासाठी मग बरेच असे स्वतःवर प्रयोग करून घेतलेले असतात आमच्याकडं येण्याच्या अगोदर. प्रयोग म्हणजे काय? तर कुठल्या तरी जडीबुटीवाल्या बाबांकडे गेलेले असतात ते, किंवा कुठल्या दहीमधून काहीतरी औषध घेतलेलं असतं त्यांनी, किंवा नाकातून कुणीतरी काहीतरी औषध सोडून दिलेलं असतं त्यांच्या, आणि असे अनेक विचित्र प्रकार त्यांनी केलेले असतात. केवळ हा शब्द ऐकून की आम्हाला जॉन्डिस झाले, आम्हाला कावीळ झालेली. तर पहिला मुद्दा असा की जर आपल्याला असं वाटलं किंवा आपल्याला कुणी सांगितलं की तुम्हाला कावीळ आहे तर आयडियली तुम्ही त्याच्या तज्ज्ञांना पहिल्यांदा जाऊन दाखवा आणि त्याचं योग्य निदान करून घ्या की नेमकं झालं आहे काय. कावीळ हे केवळ एक लक्षण आहे, कावीळ हे आजार नाही आहे. कावीळ होण्याचे काय कारण असतात? तर कावीळ होण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे आपल्या यकृताचे आजार. यकृताचे असे अनेक आजार आहेत ज्याच्यामुळे कावीळ होतो. यकृताला सूज आली तर होतो, यकृतामध्ये कॅन्सर झालं तरी होतो, यकृतमध्ये लिव्हर सिरोसिस याला आपण म्हणतो, यकृत खराब झालेलं असेल तरी होतो. लिव्हरला सूज येण्याचे पुन्हा अनेक असे कारणं असतात. तर यकृताचे असे अनेक आजार आहेत ज्याच्यामुळं कावीळ झालेला असतो. पण फक्त यकृताच्या आजारामुळंच कावीळ होतो असं नाही आहे. तर कावीळ होण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे यकृताबाहेरची जी नलिका असते, जी पित्तनलिका असते, त्या पित्तनलिकेमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जर अडथळा निर्माण झालेला असेल तर त्याच्यामुळंही कावीळ होतो. त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतो. कावीळ हे काही रक्तदोषांमुळं पण होऊ शकतो आणि विशेषतः आपण जसं सुरुवातीच्या टॉकमध्ये व्हिटॅमिन बी12बद्दल बोललो, बी12ची डिफिशियन्सी झाल्यामुळं पण काही प्रकारचे रक्तदोष होतात, त्याच्यामुळंही कावीळ होऊ शकतो. असे अनेक रक्तदोष असतात ज्याचं एक योग्य त्या पद्धतीने चाचणी होणं गरजेचं आहे, तर त्याच्यामुळंही कावीळ होऊ शकतो. त्यामुळं कावीळचं एक योग्य निदान होणं गरजेचं आहे आणि निदान झाल्यानंतर प्रत्येक निदानाचा उपचार वेगळा असतो. त्यामुळं कावीळीचे आयडियल मेडिकल टर्म्समध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे उपचार आहेत, पण त्याच्यासाठी त्याचं योग्य ते निदान होणं फार गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मेसेज मला तुम्हाला हा द्यायचा आहे की कुणी कावीळ हा शब्द आपल्यावर जर वापरला किंवा तुम्हाला कावीळ झाली आहे तर आयडियली तुम्ही योग्य त्या चाचण्या करून योग्य तो सल्ला घेतला पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. कावीळ म्हणलं तर काहीतरी स्वतःवर प्रयोग करू नका, कारण जर लिव्हरचा काही आजार असेल आणि तुम्ही स्वतःवर प्रयोग केले तर तो आजार वाढू शकतो, तो आजार बऱ्यापैकी क्रिटिकल आणि जीव घेणा होऊ शकतो. त्यामुळं स्वतःवर कुठलेही प्रयोग करू नका कावीळ म्हणल्यावर. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोते, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 2472253. फोन नंबर पुन्हा एकदा 2472253. दर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ऐका गायत्री बस्ते निर्मित कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. संपर्क 247-2253.